लूक अध्याय 10. ह्यानंतर प्रभूने आणखी 70 जणास नेमले
व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांस आपणापुढे पाठवले.
तेव्हा त्याने त्यास म्हटले,
पीक फार आहे परंतु कामकरी थोडके आहेत. यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. जा पहा, लांडग्यांमध्ये कोकरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवेतो. पिशवी झोळी किंवा वाहना आपल्या बरोबर घेऊ नका. वाट्याने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तिथे या घरास शांती असो असे प्रथम म्हणा. शांतीचा पुत्र तेथे असला तर तुमची शांती त्याचवर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा. कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरोघर फिरू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचा स्वीकार केला तर ते जे तुम्हास वाढतील ते खा. त्यात जे दुखणा येत असतील त्यास बरे करा व त्यास सांगा की देवाचे राज्य तुम्हाजवळ आले आहे. तुम्ही कोणत्याही नगरात गेला आणि त्यांनी तुम्हास स्वीकारले नाही तर त्यांच्या मार्गात बाहेर जाऊन असे म्हणा, आमच्या पायास लागलेली तुमच्या नगरची धूळ ती देखील तुमची तुम्हास झाडून टाकितो. तथापि हे लक्षात ठेवा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हास सांगतो, त्या नगरापेक्षा सदोमाला त्या दिवशी सोपे पडेल. हे खोराजिना तुला धिक्कार असो, हे बेतसैदा तुला धिक्कार असो, कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली ती सोर व सिदोन यात घडली असती तर त्यांनी तरट व राख अंगावर घेऊन व बसून मागेच पश्चाताप केला असता. यावरून न्यायकाळी तुमच्यापेक्षा सोर व सिदोन यास सोपे पडेल. हे कफर्णहुमा, तू आकाशापर्यंत चढविले जाशील काय? तू अधोलोकापर्यंत खाली टाकले जाशील. जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा नाकार करतो तो माझा नाकार करतो, आणि जो माझा नाकार करतो तो ज्याने मला पाठविले त्याचा नाकार करतो.
नंतर ते 70 जण आनंदाने माघारी येऊन म्हणाले,
प्रभूजी, आपल्या नामाने भूते देखील आम्हास वश होतात.
तेव्हा त्याने त्यास म्हटले,
मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडलेले पाहिले. पहा, मी तुम्हास साप व विंचू यास तुडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. तुम्हास काही एक बाधणार नाही. तथापि भूते तुम्हास वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.
त्यास घटकेस तो पवित्र आत्म्यात उल्लसित होऊन म्हणाला,
हे बापा, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे उपकार स्मरण करीतो, कारण तू ज्ञानी व विचारवंत यापासून या गोष्टी गुप्त ठेवून बाळकास प्रगट केल्या. होय बापा, कारण तुला असेच योग्य दिसले. माझ्या बापाने माझ्या हाती सर्व काही सोपले आहे. पुत्र कोण आहे हे बापा वाचून कोणाला ठाऊक नाही, आणि बाप कोण आहे हे पुत्रा वाचून व ज्याला तो प्रगट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून कोणाला ठाऊक नाही.
मग शिष्यांकडे फिरून तो एकांती म्हणाला,
तुम्ही जे पाहता ते जे डोळे पाहता ते धन्य. मी तुम्हास सांगतो, जे तुम्ही पाहता ते पुष्कळ संदेष्ट्यांनी व राजांनी पाहावयाची इच्छा बाळगली तरी पाहिले नाही, आणि जे तुम्ही ऐकता ते ऐकावयाची इच्छा बाळगली तरी ऐकले नाही.
मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहून त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला,
गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल?
त्याने त्याला म्हटले,
नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तू काय वाचितोस?
त्याने उत्तर दिले,
तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने व पूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.
त्याने त्याला म्हटले,
ठीक उत्तर केलेस, हेच कर म्हणजे वाचशील.
परंतु स्वतःस धार्मिक ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला,
माझा शेजारी तो कोण?
येशूने उत्तर दिले,
एक मनुष्य यरुशलेमाहून खाली यरिहोस जात असता लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याची वस्त्रे काढून घेऊन त्याला ठोकही दिला आणि अर्ध मेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक त्याच वाटेने सहज खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी येऊन त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तिथं आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमास तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या पाठाळावर बसवून उतारशाळेत आणलं व त्याचा सांभाळ केला. दुसऱ्या दिवशी निघते वेळेस त्याने दोन पावल्या काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, याचा सांभाळ कर आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चीशील ते मी माघारे आल्यावर तुला देईन. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या इसमाचा शेजारी या तिघातून तुझ्या मते कोण झाला?
तो म्हणाला,
त्याचवर दया करणारा तो.
येशूने त्याला म्हटले,
तू जाऊन तसेच कर.
ते जात असता तो एका गावात आला तेव्हा मार्था नाम एका स्त्रीने त्याला आपल्या घरात घेतले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे शब्द ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार खटपट पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती जवळ येऊन म्हणाली,
प्रभूजी, माझ्या बहिणीनं माझ्या एकटीवर कामाचा बोजा टाकलाय, याची आपल्याला काळजी नाही का? तिला मला सहाय्य करायला सांगा.
प्रभूने तिला उत्तर दिले,
मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिचपासून घेतला जाणार नाही.